नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. गणपती उत्सवाकरता यंदा एसटीच्या 5,000 जादा गाड्या असतील. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर या विभागातल्या प्रमुख बसस्थानकातून ही सुविधा उपलब्ध राहील. आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत राबवल्या जात असलेल्या एक जिल्हा एक उत्पादन योजनेत रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंब्यासाठी सुवर्णपदक मिळालं. त्याखेरीज नागपूर आणि अमरावतीची संत्री, नाशिकची द्राक्ष या उत्पादनांना तसंच अकोला जिल्ह्यातल्या कापूस जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगाला गौरवण्यात आलं. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे 4 सहकारी यांना घेऊन ॲक्सियोम 4 मोहिमेचं अंतराळ यान कॅलिफोर्निया नजीकच्या समुद्रकिनाऱ्यालगत उतरलं. शुक्ला यांच्या पुनरागमनाबद्दल देशभर जल्लोष करण्यात येत आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या क्षेत्रांसाठी एका नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात येत्या ऑगस्टपासून होणार असल्याची घोषणा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्हिटी टेक्नॉलॉजी मुंबईनं केली असून पहिल्या बॅचसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. वेव्ज कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अभ्यासक्रमाची घोषणा केली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 317 अंकांची वाढ होऊन तो 81,571 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 113 अंकांची वाढ होऊन 25,196 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.